chinimandi.com podcast.
FMCG उद्योग क्षेत्रात पुनरुज्जीवनाची चिन्ह. FMCG क्षेत्रात पुनरुज्जीवन होण्याची चिन्ह दिसत आहेत. टिकाऊ ब्रँड निर्माण केलेल्या, ग्राहकांची काळजी घेणाऱ्या तसंच नाविन्यपूर्ण व्यवसाय करणाऱ्या कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले यासारख्या FMCG क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना तसंच नव्यानं उदयास आलेल्या कंपन्यांना आर्थिक मरगळीशी सामना करावा लागला. मात्र हे अनुभव FMCG उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरतील असा आशावाद CII FMCG राष्ट्रीय समितीचे प्रमुख आणि पिडीलाईट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक भरत पुरी यांनी व्यक्त केला. भारतीय उद्योग महासंघाच्या ग्रोथ वापसी रिव्हायव्हिंग अप FMCG ग्रोथ या राष्ट्रीय परिषदेमध्ये नोंदवण्यात आलं. आर्थिक मरगळीला तोंड दिलेल्या FMCG क्षेत्रातील नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इतर काही प्रमुख कंपन्यांनी या परिषदेत अनुभव मांडले. यावेळी पुरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आर्थिक उदारीकरण झाल्यापासून FMCG क्षेत्रानं भारताच्या GDP महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. या क्षेत्रानं सातत्यानं 2 अंकी विकास दर कायम ठेवला आहे.